रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
नमस्कार मंडळी, परत एकदा आणि इंटरनॅशनल नर्सेस डेच्या सर्व नर्सेसला, सर्व सिस्टर्सला खूप खूप शुभेच्छा। सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर मी तुमचा मित्र अक्की तुमच्या सोबत लाईव्ह फ्रॉम होम। आणि काही दिवसापूर्वी ना आपल्या पुण्याचे मेयर मुरलीधर मोहोळ सर यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता। त्या व्हिडिओमध्ये असं होतं, राजश्री ताई ज्या ससून हॉस्पिटल पुण्यामध्ये ड्युटीवर होत्या, कोविड पेशंट्सची टेक केअर करत होत्या, त्या 21 दिवसाच्या ड्युटीनंतर घरी आल्या। आल्या आणि बघतात तर काय, सोसायटीचे सगळे फ्रेंड्स, नेबर आणि फॅमिलीने त्यांचं ग्रँड वेलकम केलं। आणि ज्याची खरंच त्यांना आयडिया सुद्धा नव्हती, ते पाहून त्यांच्या डोळ्यातून एकदम पाणी आलं। आणि हाच एक्सपिरियन्स आज त्या शोवर माझ्यासोबत शेअर करणार आहेत।
हॅलो अक्की, नमस्कार पुणे, मी राजश्री नारायण कानडे ससून हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत आहे। इंटरनॅशनल नर्सेस डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।
घरी येताना मनात भीती तर असेलच।
कोरोना वॉर्ड मध्ये काम करून मी जेव्हा 21 दिवशी घरी येत होते तेव्हा मनात खरं तर खूप भीती होती की सोसायटी मधील लोक, आपले शेजारी आपल्याला स्वीकारतील का। याचं कारणही तसंच होतं, काही मैत्रिणींचे अनुभव टीव्हीवरच्या बातम्यांमधून हे ऐकायला मिळत होतं की आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या भीतीमुळे सोसायटीमध्ये राहू दिले जात नव्हते। आणि हीच भीती मनात धरून मी घरी येत होते। आणि प्रत्यक्ष जेव्हा मी सोसायटीच्या गेटजवळ आले तेव्हा अचानकपणे थाळीनाद, टाळ्या आणि फुलांचा वर्षाव बघून मला खरं तर अश्रू खूप अनावर झाले। अपेक्षा नसताना अचानकपणे झालेले स्वागत सोसायटी मधल्या लोकांचे आपले पण दाखवून गेले। आणि हे सर्वेक्षण अगदी सहजरित्या माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते। एक आठवण म्हणून नातेवाईकांना दाखवायला रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होईल याची मला कल्पना सुद्धा नव्हती।
राजश्रीताई, खूप सारे प्रश्न तुमच्या या एक्सपिरियन्स बद्दल मी विचारणार आहे। ऐकत रहा रेडचं बॅचलर हा शो, माझ्या म्हणजे अक्की सोबत बजाते रहो।
रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर इथे शोचा दुसरा तास सुरू झालेला आहे। आणि आज इंटरनॅशनल नर्स डेच्या निमित्ताने आपल्या पुण्याच्या नर्स राजश्री ताई ज्यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला, 21 दिवसानंतर त्या ड्युटीहून वापस आल्या। आणि आल्या तर बघतात काय, सोसायटीचे फ्रेंड्स, नेबर, फॅमिलीनी त्यांचं ग्रँड वेलकम केलं। बरं, नर्सचं काम डॉक्टर इतकंच इम्पॉर्टंट असतं बरोबर, पण कोविड सारख्या अशा वेळेला नर्सचं महत्व जास्त कळून येत असेल ना। ऍज अ नर्स तुम्हाला कधी वाटतं का की तुमचं केलेलं काम योग्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, योग्य तो वाव मिळत नाही?
कोणताही रुग्ण जेव्हा कुठल्याही आजारातून बरा होतो तेव्हा तो फक्त डॉक्टरांचाच आभार मानतो, पण तो बऱ्या होण्यात डॉक्टरांच्या इतकंच नर्सेसचंही काम महत्वाचं असतं। कोविड सारख्या आजारानं मात्र हे दाखवून दिलंय, मरणाची भीती घेऊन आलेल्या आणि बरे होऊन गेलेल्या पेशंटलाच प्रत्यक्षपणे कुणीही विचारावं की नर्सचं काय महत्व आहे ते। कुठल्याही आजारात पेशंटची सकारात्मकताच ट्रीटमेंटला साथ देते आणि ही सकारात्मकता घडवण्याचं कामच आम्ही नर्सेस करतो।
बघितलं, ही समजदारीवाली गोष्ट राजश्रीताईंनी बोलली आहे। ऐकत राहा त्यांना माझ्या म्हणजे अक्की सोबत 93.5 रेड एफएम वर बजाते राहो।
रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अक्की आपके साथ लाइव फ्रॉम होम। टुडे इज इंटरनॅशनल नर्सेस डे आणि नर्सच्या कॉन्ट्रीब्युशनला आजच्या दिवशी सन्मान देत असतात। आणि हाच सन्मान मी देत आहे आपल्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये जॉब करणाऱ्या नर्स राजश्री ताई यांना। 21 दिवसाच्या ड्युटीनंतर त्या घरी आल्या, सोसायटीचे फ्रेंड्स, फॅमिली आणि नेबर्स यांनी त्यांचं ग्रँड वेलकम केलं, जे पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले। फॅमिलीची रिॲक्शन काय होती जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही अशा कोरोना रुग्णांवर काम करत आहात ज्या रोगाची अजून लस आलेली नाही, तुमच्या हेल्थसाठी ते किती चिंतित होते?
जेव्हा कोरोना पेशंटसाठी मी काम करणार आहे हे माझ्या घरच्यांना कळालं तेव्हा खरं तर ते खूप टेन्शन मध्ये होते। प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीनुसार त्यांच्या मनात खूप भीती होती। कोरोनावर कुठल्याही प्रकारची लस नाही, औषधे नाहीत हे त्यांनाही कळत होतं, त्यामुळे मला सुद्धा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो अशी त्यांना भीती वाटत होती। पण मी घरच्यांचं मनोधैर्य वाढवलं, त्यांना पटवून दिलं की मी जर काम नाही केलं तर दुसऱ्या कोणाला तरी ते काम करायचंय, मग त्यासाठी माझाच वापर का न व्हावा। मी हे योग्य रीतीनं त्यांना समजून सांगितलं, स्वतःची मी काळजी घेईन आणि सुखरूपरीत्या घरी परत येईल असा विश्वास त्यांना दिला। माझ्या घरच्यांनी माझं मनोबल जे वाढवलं आणि त्यांनी जो पाठिंबा दिला यामुळेच मी आज सुखरूपरित्या घरी परत आले आहे.
बरोबर बोलला तुम्ही, फॅमिलीचा सपोर्ट खरंच गरजेचं आहे आणि ज्या रीतीने तुम्ही त्यांना समजवलेलं आहे नक्कीच ते समजले असतील, मी इमॅजिन करू शकतो. बरं, जेव्हा एखादा रुग्ण तुमच्या हातून बरा होतो तेव्हा कसं वाटतं की तुमच्यासाठी हे रोजचं आहे, किंवा असं म्हणावं की या अचीवमेंटवर रुग्ण नेहमी तुमचे आभारी असतात का?
मी ससून हॉस्पिटलमध्ये काम करते, कित्येक पेशंट रोज बरे होऊन जातात. खरं पाहिलं तर आमच्या रुग्णसेवेतून खूप पेशंट बरे होऊन जाणं हे आमच्यासाठी तसं पाहायला गेलं तर साधारण गोष्ट आहे, परंतु कोरोना सारख्या भयानक आजारातून पेशंट बरे होऊन जातात तेव्हा तो अनुभव खूप वेगळा आणि सुखदायक होता. कारण कोरोना म्हणजे मृत्यू हे पेशंटला वाटत असतं आणि मृत्यूच्या दारातून त्यांना बाहेर काढणं म्हणजे खूप मोठी अचीवमेंट होती. पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांनी दिलेले आशीर्वाद हीच मोठी पावती आहे.
परत एकदा रात्री त्यांनी समजदारीवाली गोष्ट बोललेली आहे. अजून भरपूर गोष्टी करणार आहोत. तुम्ही ऐकत राहा मला, मी आहे लाईव्ह फ्रॉम होम 93.5 रेड एफएम वर. बजाते राहो
रेड एफएम कहता है,
रेड एफएम कहता है,
घर से बजाते रहो.
रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर, रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर.
आणि सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर अक्की माझं नाव आणि लाईव्ह आहे मी सरळ माझ्या घरून. आणि आज इंटरनॅशनल नर्स डे आणि त्यानिमित्ताने आपल्या पुणे ससून हॉस्पिटलच्या नर्स म्हणजेच रात्रीताई कानडे ज्या 21 दिवसाच्या ड्युटीनंतर घरी आल्या, माहीत नव्हतं त्यांना काय होणार आहे, पण जशा आल्या सोसायटीचे फ्रेंड्स नेबर्स फॅमिली यांनी त्यांचं ग्रँड वेलकम केलं हे पाहून अश्रू डोळ्यातून येणारच. तोच एक्सपिरियन्स आज राजश्रीताई तुमच्यासोबत शेअर करत आहेत. राजश्रीताई, कोविड रुग्णांना जेव्हा तुम्ही ट्रीट करत असतात तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता, स्वतःसाठी पण काही नियम असतील जे तुम्ही ठरवले असतील?
कोरोना वॉर्डमध्ये काम करायला सुरुवात करण्याआधी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमचे मनोबल वाढवले होते आणि कोरोनाविषयी आम्हाला ट्रेनिंगही दिले गेले होते. कोरोनाच्या पेशंटच्या संपर्कात येण्याआधी आम्ही पूर्ण पीपीई किट घालत होतो आणि संपूर्ण ड्युटी पार पडे पर्यंत आम्ही ते किट काढत नव्हतो. जोपर्यंत हे किट घातलेले आहे तोपर्यंत आम्ही अन्न पाणी काहीही घेत नव्हतो, वॉशरूमचाही वापर करत नव्हतो. पण अशा प्रकारे काळजी घेतल्यामुळे आणि मनावर संयम ठेवल्यामुळे आज आम्ही आमच्या घरी सुखरूप आलो आहोत.
आपल्याकडनं साधं एक कोट घालणं होत नाही, हे ती किट घालून पूर्ण दिवस काही न खाता काही न करता घालवतात. खरंच ग्रँड सेल्युट यांना. सध्या तुम्हाला खूप स्ट्रेस आहे बरोबर, डॉक्टर आणि नर्स कमी आणि रुग्ण जास्त, कसं मॅनेज करता
हे
सगळं?
कोरोना आजार ही एक आपत्तीच आहे आणि अशा आपत्तीच्या काळात किती पेशंट, किती डॉक्टर, किती नर्सेस हे बघितलं जात नाही. तसं पाहायला गेलं तर आता जी रुग्णसंख्या आहे त्या प्रमाणामध्ये नर्सेस आणि डॉक्टर्स कमी पडतायत, पण आता हा विचार करायची ही वेळ नाहीये. त्यामुळे जेवढे पेशंट येतात त्यांना बरं करणं हे एकच ध्येय आम्ही मनात ठेवून जास्तीत जास्त पेशंटला लवकर बरे करण्याचा प्रयत्न करत आहोत.
आता म्हणजे शब्दच नाही मला, मी किती तारीख करावी असं काम करत आहेत राजश्रीताई. राजश्रीताई थँक्यू सो मच फॉर दिस आणि पुढे नक्की ऐका, यांच्या नर्स बहिणींना हे खूप छान मेसेज देणार आहेत 93.5 रेड एफएम वर. लाइव फ्रॉम होम मी अक्की तुमच्या सोबत, बजाते राहो
रेड एफएम कहता है,
रेड एफएम कहता है,
घर से बजाते रहो
रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर, रेड एफएम का बैचलर तेरा अक्की है इधर.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी आहे अक्की तुमच्या सोबत लाइव फ्रॉम होम सरळ माझ्या घरून. आणि आज इंटरनॅशनल नर्स डे निमित्ताने पुण्याच्या आपल्या नर्स ससून हॉस्पिटलच्या राजश्रीताई यांच्याशी मी बोलत आहे. यांचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला जेव्हा पुणे मेयर मुरलीधर सरांनी तो अपलोड केला, ज्यात 21 दिवसाच्या ड्युटीनंतर या कोविड पेशंटची काळजी घेऊन वापस येत होत्या. सोसायटीचे फ्रेंड्स फॅमिली नेबर यांनी ग्रँड वेलकम केलं, जे पाहून यांच्या डोळ्यातून पाणी आलं. राजश्रीताई तुमच्यासोबत आज आंतरराष्ट्रीय नर्स दिवसावर तुमच्या सोबत काम करणाऱ्या नर्स बहिणींना तुम्ही काय म्हणाल?
इंटरनॅशनल नर्सेस डे दिवशी मी माझ्या सगळ्या नर्स बहिणींना सांगू इच्छिते की कोरोना सारख्या भयंकर आजारावर मात करण्यासाठी आपले सगळ्यांचे मानसिक धैर्य आणि मनोबल वाढवणे खरं तर खूप महत्वाचे आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारची मानसिक भीती न बाळगता आणि आपली शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवून आपण सगळेजण मिळून कोरोना आजारावर मात करू आणि आपला देश सुरक्षित करू.
बरं, आपले पुणेकर तर राहिलेच, पुणे जनतेला तुमचा काय मेसेज असणार आहे?
मी सर्व पुणेकरांना एवढंच सांगू इच्छिते की सर्वांनी घरातच राहून आम्हाला सहकार्य करा, कारण घराबाहेर पडणारं तुमचं एक पाऊल सुद्धा तुमच्या घरात कोरोनाला आमंत्रण देऊ शकतं. आम्ही आरोग्य सेवक कोरोनाच्या संकटाविरुद्धची लढाई लढतच आहोत, फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.
खरंच सांगतो तुम्हाला ना हॅट्स ऑफ आहे अँड यू आर सो 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 स्ट्रॉंग. तुम्हाला बघून लोक इन्स्पायर होत आहेत आणि तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपले हे पेशंट्स लवकर बरे होणार आहेत आणि आम्हाला याची नक्की खात्री आहे. थँक्यू सो मच. 93.5 रेड एफएम वर मी आहे लाईव्ह सरळ माझ्या घरून, बजाते राहो.